सूर्यविवाहाच्या दिवशी उजळ प्रकाशात चमकला, सर्व ठिकाणी सोनेरी रंग टाकत.
The sun shone brightly on the day of the wedding, casting a golden hue over everything.
उत्साहाने हवा भरली आहे कारण पाहुणे भव्य पोशाखात येऊ लागले.
Excitement filled the air as guests began to arrive in splendid attire.
मंडपात चालताना तिचे मन आनंदाचे नर्व्स गतीने धडधडत होते.
The bride, radiant as ever, walked down the aisle, her heart racing with joy and nerves.
तिचे मित्र आनंदाने चमकले, त्यांच्या कॅमेऱ्यांद्वारे प्रत्येक क्षण टिपत होते.
Her friends beamed with happiness, capturing every moment with their cameras.
जब वचनांची देवाणघेवाण झाली, तेव्हा अनेकांच्या डोळ्यातून अश्रू चमकले.
As vows were exchanged, tears glistened in the eyes of many.
या जोडप्याने हृदयापासूनच्या नजरा आदानप्रदान केल्या, प्रत्येकजण त्यांच्या बांधिलकीची खोली जाणून होता.
The couple exchanged heartfelt glances, each knowing the depth of their commitment.
साजरा करणे हसू आणि संगीताने हवेचा भरून राहिला.
The celebration continued with laughter and music filling the air.
चमकदार दिवेवर झळकले, एक परिकथा वातावरण निर्माण केले.
The sparkling lights twinkled above, creating a fairy tale atmosphere.
रात जसजसा उघडत होती, अनेक जण ताऱ्यांखाली नाचत होते, प्रेमाचा उत्सव साजरा करत.
As the night drew on, many danced under the stars, celebrating love.
शेवटी तो एक आठवण ठेवण्यासारखा दिवस होता, आनंद आणि प्रिय क्षणांनी भरलेला.
In the end, it was a day to remember, filled with joy and cherished moments.
तिस ग्रीन खोऱ्यात एक लहान गाव आहे.
There is a small village in the green valley.
ग्रामातील लोक फ्रेंडली आहेत.
The people in the village are friendly.
ते प्रत्येक दिवशी एकमेकांना मदतीचे हात देतात.
They help each other every day.
सकाळी ते बाजारात भेटतात.
In the morning, they meet at the market.
ते फळे आणि भाज्या त्यांच्या जेवणासाठी विकत घेतात.
They buy fruits and vegetables for their lunch.
दुपारीनंतर ते उद्यानात जातात.
After lunch, they go to the park.
मुलांनी खेळत आहेत खेळ एक पार्कमध्ये.
The children play games in the park.
प्रौढ लोक बसले आहेत आणि बेंचवर बोलत आहेत.
The adults sit and talk on the benches.
संध्याकाळी ते आनंदाने घरी परत येतात.
In the evening, they return home happily.
सर्व ओळखतात सर्वांना जे गावात आहेत.
Everyone knows everyone in the village.
लहान गाव एक आनंदी स्थान आहे.
The little village is a happy place.
एकदा तीन मित्र होते.
Once upon a time, there were three friends.
त्यांची नावे अना, बेन आणि क्लारा होती.
Their names were Anna, Ben, and Clara.
त्यांनी शाळेनंतर एकत्र खेळणे आवडले.
They loved to play together after school.
एका दिवशी त्यांनी एक नवीन सामाजिक नेटवर्क सापडले.
One day, they found a new social network.
ते त्यांच्या छायाचित्रे सामायिक करण्यासाठी उत्सुक होते.
They were excited to share their photos.
सुरुवातीला सर्व काही मजेशीर आणि सोपे होते.
At first, everything was fun and easy.
त्यांना अनेक आवडत्या आणि टिप्पण्या मिळाल्या.
They got many likes and comments.
त्यावेळी बॅनने एक निर्दयी टिप्पणी पाहिली.
Then, Ben saw a mean comment.
तो दुःखी झाला आणि ते हटवू इच्छितो.
He felt sad and wanted to delete it.
अन्ना आणि क्लाराने त्याला समर्थन दिले.
Anna and Clara supported him.
त्यांनी त्याला कडक शब्दांची दया न करायला सांगितले.
They told him to ignore the mean words.
दिवस गेले आणि त्यांनी खूप काही शिकले.
Days passed and they learned a lot.
त्यांनी मैत्रीचा जादू समजून घेतला.
They understood the magic of friendship.
आजच्या जगात तंत्रज्ञान आमच्या दैनंदिन जीवनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते.
In today's world, technology plays a vital role in our daily lives.
ज्या क्षणापासून आपण जागृत होतो, त्या क्षणापासून आमची उपकरणे आमच्याशी जगाशी जोडतात.
From the moment we wake up, our devices connect us to the world.
सामाजिक मीडिया आम्हाला मित्र आणि कुटुंबातील व्यक्तींशी संपर्कात राहण्यास परवानगी देते.
Social media allows us to stay in touch with friends and family.
आम्ही बटणावर क्लिक करून आमच्या अनुभवांचे तात्काळ सामायिकरण करू शकतो.
We can share our experiences instantly with a click of a button.
तथापि डिजिटल जीवन आमच्या गोपनीयतेस आव्हाने देते.
However, the digital life also brings challenges to our privacy.
डेटा उल्लंघन आणि ओळख चोरट्या सामान्य समस्यांमध्ये आहेत.
Data breaches and identity theft have become common issues.
लोक आणखी सायबर सुरक्षेच्या महत्त्वाबद्दल जागरूक आहेत.
People are more aware of the importance of cyber security.
कंपन्यांनी तंत्रज्ञानाच्या पर्यावरणात बदलाला अनुकूलन करणे आवश्यक आहे.
Companies must adapt to the changing landscape of technology.
भविष्य कदाचित अधिक तांत्रिक प्रगतीचा समावेश करेल.
The future will likely involve even more technological advancements.
तंत्रज्ञानाचा स्वीकार हा या डिजिटल युगात प्रगतीसाठी आवश्यक आहे.
Embracing technology is essential for progress in this digital age.
आपल्याला आपल्या माहितीच्या सुरक्षिततेसाठी सक्रिय राहणे आवश्यक आहे.
We must be proactive about safeguarding our information.
अखेरकर तंत्रज्ञान एक साधन आहे जे वापरले गेले तर आमच्या जीवनाला समृद्ध करू शकते.
Ultimately, technology is a tool that when used wisely can enhance our lives.
हे एक तेजळणारा सकाळ होता जेव्हा डॅनियल उठला.
It was a bright morning when Daniel woke up.
आज त्याच्या गावात मतदानाचा दिवस होता.
Today was voting day in his town.
डॅनियलने एकाच वेळी उन्नत आणि ताणलेला अनुभवला.
Daniel felt excited and nervous at the same time.
त्याला माहित होता की मतदान करणे महत्त्वाचे होते.
He knew it was important to vote.
तो द्रुतपणे तयारी करून मतदान केंद्राच्या दिशेने गेला.
He quickly got ready and headed to the polling station.
तेथे लोकांच्या वाटेवर लांब रांगा होत्या.
There were long lines of people waiting.
डॅनियलने रांगेत सामील झाला आणि सनेमाने वाट पाहिली.
Daniel joined the queue and waited patiently.
तो थांबतानाच त्याने त्याच्या आजूबाजूच्या लोकांशी बोलले.
While he waited, he talked with the people around him.
त्यांनी मतदान आणि लोकशाहीच्या महत्त्वावर चर्चा केली.
They discussed the importance of voting and democracy.
अखेरकर डॅनियल रांगेच्या समोर पोहोचला.
Finally, Daniel reached the front of the line.
त्याने त्याचा मतदान केला आणि अभिमान वाटला.
He cast his vote and felt proud.
यानंतर त्याला आढळले की त्याचा मत किती महत्त्वाचा होता.
Afterwards, he realized how important his vote was.
त्याला समजलं की प्रत्येक मतदान महत्त्वाचं आहे.
He understood that every vote counts.
मतदान करण्याचा एक मार्ग आहे स्वतःचं व्यक्त करणं आणि बदलांवर प्रभाव टाकणं.
Voting is a way to express himself and influence change.
जसप्रमाणे लांब हंगाम कमी झाला फुटबॉल संघाने एका कंसाधरणाच्या प्रवासावर विचार केला.
As the long season waned, the football team found itself reflecting on a tumultuous journey.
प्रत्येक सामन्यात त्यांच्या निर्धार आणि अनुकूलतेची चाचणी घेण्यात आली होती अशा प्रकारे ज्यांची त्यांनी अपेक्षा केली नव्हती.
Each match had tested their resolve and adaptability in ways they had not anticipated.
यशस्वी असतानाही मूलभूत आव्हाने उभी राहिली आहेत ज्यामुळे त्यांच्या यशस्वीतेवर सावली पडली आहे.
Despite the successes, underlying challenges emerge, casting shadows over their achievements.
त्यांनी अंतर्मुखी होण्यात आवश्यकतेची ओळख केली सीझनभर शिकलेले धडे यावर लक्ष केंद्रित केले.
They recognized the need for introspection, focusing on lessons learned throughout the season.
नंतरच्या परिस्थितीत त्यांनी टीम एकात्मता वाढवण्यासाठी युक्त्या तयार केल्या.
In the aftermath, they devised strategies to bolster team cohesion.
यामुळे त्यांच्या प्रशिक्षण योजनेत एक गहन बदल आवश्यक होता एकत्रित एकता अधोरेखित करून.
This necessitated a profound shift in their training regimen, emphasizing collective unity.
या बदलांबद्दल चर्चा करताना त्यांनी मानसिक सहनशीलतेचे महत्त्व मान्य केले.
In discussing these changes, they recognized the importance of mental resilience.
जैसेच त्यांनी भविष्याच्या सामन्यांसाठी तयारी केली तसंच त्यांनी नवीन झालेल्या आत्म्यासह असे केले.
As they prepared for future matches, they did so with a renewed spirit.
भूतकाळाच्या पाठांवरील धडे त्यांच्या महत्त्वाकांक्षा मार्गदर्शन करतील आणि त्यांच्या आशा जगवतील.
The lessons of the past would guide their ambitions and fuel their hopes.
म्हणजेच परिणाम फक्त एक निष्कर्ष नव्हता तर मोठ्या आकांक्षांनाच एक प्रारंभ होता.
Thus, the aftermath was not merely a conclusion, but a prelude to greater aspirations.